पुत्र, पत्नी, मित्र परिवार यांच्यावर जेव्हा आमचं प्रेम आहे असं आम्ही म्हणतो, तेव्हा त्या प्रेमाला सीमा असतात हे आमच्या ध्यानी येत नाही। एखाद्यावर प्रेम करण्यात आपल्याला सुख वाटतं तेव्हाच आणि तेवढ्यापुरतीच आपली प्रेममयता। मात्र परमेश्वर किंवा सद्गुरु जेव्हा सर्वांवर प्रेमाचा, करुणेचा वर्षाव करतात तेव्हा त्यांना कुठलंही कारण लागत नाही। या प्रेमाची जातच वेगळी। ऐसी प्रेमाची ही जाती स्वार्था विण करी प्रीती।
ऐसी प्रेमाची ही जाती, प्रेमाची ही जाती। ऐसी प्रेमाची ही जाती, ऐसी प्रेमाची ही जाती। स्वार्था विण करी प्रीती, स्वार्था विण करी प्रीती। ऐसी प्रेमाची ही जाती, ऐसी प्रेमाची ही जाती। आपुलेपणा खर्ची खाली, आपुलेपणा खर्ची खाली। आपुल्या दासासी सांभाळी, आपुल्या दासासी सांभाळी। स्वार्था विण करी प्रीती, स्वार्था विण करी प्रीती। ऐसी प्रेमाची ही जाती, ऐसी प्रेमाची ही जाती। अद्वैताचा द्वैत होई, अद्वैताचा द्वैत होई। भक्ता प्रेमानंदी बुडवी, भक्ता प्रेमानंदी बुडवी। स्वार्था विण करी प्रीती, स्वार्था विण करी प्रीती। ऐसी प्रेमाची ही जाती, ऐसी प्रेमाची ही जाती। निर्गुणाचा सगुण झाला, निर्गुणाचा सगुण झाला। दत्त भजनी खेळला, दत्त भजनी खेळला। स्वार्था विण करी प्रीती, स्वार्था विण करी प्रीती। प्रीती ऐसी प्रेमाची ही जाती, ऐसी प्रेमाची ही जाती, प्रेमाची ही जाती, प्रेमाची ही जाती।